हो आचार्य, हे विद्याव्रत स्वीकारणे म्हणजे काय? आपण कृपापूर्वक ते समजावून सांगावे।